आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, राज्य सरकारच्या 500 सेवा आता नागरिकांना व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यातील महिला पर्यटकांसाठी एमटीडीसीतर्फे विशेष सवलत योजना। आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील इयत्ता 11वीचे प्रवेश ऑनलाईन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय। आता सविस्तर बातम्या। राज्य सरकारनं फेसबुक आणि व्हॉट्सअपची प्रवर्तक असलेल्या मेटा या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे। याद्वारे व्हॉट्सअप गव्हर्नन्स ही संकल्पना प्रत्यक्षात आणली जाणार आहे। यामुळे राज्य सरकारच्या 500 सेवा सामान्य नागरिकांना व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। मुंबई टेक वीक 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सार्वजनिक धोरणांच्या माध्यमातून भवितव्याची आखणी या विषयावर ते बोलत होते। नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआय या जगातल्या सर्वात मोठ्या यूपीआय पेमेंट गेटवे कंपनीचं जागतिक मुख्यालय मुंबईत सुरू केलं जाणार आहे। त्यासाठी आवश्यक जमीन कंपनीला हस्तांतरित केली जाणार असून त्याची कागदपत्रं काल कंपनीला सोपवण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ते म्हणाले,
या इव्हेंटमुळे मुंबई हीच तंत्रज्ञानाची राजधानी आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे। या इव्हेंटच्या निमित्ताने काही चांगले अनाउन्समेंट आम्ही केलेले आहेत। यात सगळ्यात पहिले आम्ही मेटासोबत एक करार केलाय ज्यात व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा कॉन्सेप्ट आणलेला आहे। म्हणजे राज्यातल्या सगळ्या सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील। 500 सर्व्हिसेस यापुढे लोकांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी अवेल करता येतील। दुसरी महत्वाची अनाउन्समेंट अशी आहे की आज एनपीसीआय ज्यांनी यूपीआय तयार केलेला आहे, जगातला सगळ्यात मोठा टेक्नॉलॉजिकल पेमेंट गेटवे हा जो भारतामध्ये तयार झाला, ज्याला 80 देशांनी ज्याची सेवा घेतलेली आहे, अशा एनपीसीआयचं ग्लोबल हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये तयार करण्याकरता आज आम्ही त्यांना जागेचे कागदपत्र हँडओव्हर केलेले आहेत।
पुण्यातील स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं काल दिले। गाडे याला गुरुवारी रात्री उशिरा शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक करण्यात आली। त्यानंतर काल संध्याकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं। आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचाही वापर केला। 500 पोलीस कर्मचारी या तपासासाठी तैनात करण्यात आले होते, असं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल सांगितलं। हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवण्यात येईल असंही ते म्हणाले। पुणे शहरातील संवेदनशील ठिकाणी दिव्यांची सुविधा वाढवणार असल्याचं तसंच महिला सुरक्षेसाठी अधिक सतर्क राहणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। या प्रकरणाविषयी मुंबईत बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
आरोपीला अटक झालेली आहे, तो लपून बसला होता, त्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून पोलिसांनी शोधून काढलेला आहे आणि लवकरच ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा जो काही पर्दाफाश आहे तो लवकरच होईल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन होईल। काही टेक्निकल डिटेल्स आमच्याकडे आलेले आहेत, काही फॉरेन्सिक डिटेल्स देखील आलेले आहेत, त्याच्या सगळ्याचं कोरॅबरेशन होऊन मग या संदर्भातलं बोलणं हे योग्य होईल। अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो।
दरम्यान एसटी स्थानकं आणि आगारांमधील सर्व बसगाड्या प्रवासी उतरल्यानंतर कुलूप बंद करण्याचे आदेश विभागातील 14 आगारांना पुणे विभाग नियंत्रकांनी दिले आहेत। स्वारगेट आगारात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा काल घेण्यात आला। बेफिकीर चालक वाहकांबाबत माहिती मिळाल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं पुणे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितलं। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात एमटीडीसीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांसाठी आजपासून 8 मार्चपर्यंत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे। या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत। आई या महिला केंद्रित आणि लिंग समावेशक पर्यटन धोरणांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल दिली। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। या भेटीदरम्यान ते केपीबी हिंदुजा महाविद्यालयाच्या वार्षिक दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातले इयत्ता 11वीचे प्रवेश ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध करण्यात आला. आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले 11वीचे प्रवेश ऑनलाईन होत होते. इयत्ता 11वीचे सर्व प्रवेश ऑनलाईन होणार असले तरी पहिल्या 4 फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होतील असं स्पष्ट करण्यात आलं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त काल पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालयं आणि विविध संस्थांनी अनेक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडशी इथल्या श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात विविध स्पर्धा तसंच विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रयोगांच्या प्रारूपांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेनं घेतलेल्या परीक्षेद्वारे नासाच्या सहलीसाठी निवड झालेल्या सना होरंबे आणि लावण्या पवार या पानवल गावातल्या 2 विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. पुण्यातील आयुका आणि पुण्याजवळच्या खोडद इथल्या जीएमआरटी या संस्थांना अनेक विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांनी भेट दिली. जीएमआरटी संस्थेमध्ये विज्ञान दिनानिमित्त कालपासून 2 दिवसांच्या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. जीएमआरटीचे विज्ञान प्रसार अधिकारी डॉ जे के सोळंकी खोडद इथं भरलेल्या प्रदर्शनाविषयी आकाशवाणीला माहिती देताना म्हणाले,
या प्रदर्शनामध्ये 28 फेब्रुवारीला सुमारे 50 शाळांचे व 40 महाविद्यालयांचे प्रकल्प सहभागी झाले असून जवळपास 20 शासकीय व निमशासकीय शास्त्रीय संस्था या प्रकल्पामध्ये सहभागी झालेल्या आहेत. जवळपास 13,000 विज्ञानप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे. हे प्रदर्शन आजही चालू राहणार आहे. या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे जीएमआरटीच्या माध्यमातून एक मोठा व्यासपीठ हे शाळा, कॉलेजेस, संस्था यांना एकत्रितरित्या आल्यामुळे एक प्रकारे विज्ञान जत्रेचं स्वरूप येतं आणि हजारो विद्यार्थी व विज्ञानप्रेमींना वैज्ञानिक दृष्टिकोन काय, वैज्ञानिक प्रकल्प काय, वैज्ञानिक विचारमंथन काय याबद्दल जनजागृती होते. म्हणून हे प्रदर्शन खूप महत्वाचं आहे आणि माझं श्रोत्यांना आवाहन असेल, आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा, या प्रदर्शनाला नक्की भेट द्या.
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी राज्य सरकार लवकरच कायद्यात बदल करणार आहे अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली. ते काल लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. अन्न पदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात 28 फिरत्या प्रयोगशाळा देण्यात येणार आहेत. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसंच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचण्या विहित मर्यादेत कराव्यात असे निर्देश अन्न, औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. झिरवाळ यांनी काल नागपूरमध्ये या विभागाच्या कामाचा आढावा घेतला. दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. राज्य शासनाच्या 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी महापालिका ठरली आहे. राज्यभरातील महापालिकांचे आणि अन्य क्षेत्रीय कार्यालयांचं मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं 100 दिवसांचा कृती आराखडा उपक्रम राबवण्यात येत आहे. आयसीसी करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या ब गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला. ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड गट अ मध्ये विजय मिळवत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. हवामान. उद्या सकाळपर्यंतच्या हवामान अंदाजानुसार राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य सरकारच्या 500 सेवा आता नागरिकांना व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती. स्वारगेट बसस्थानक महिला अत्याचार प्रकरणातील आरोपीला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यातील महिला पर्यटकांसाठी एमटीडीसीतर्फे विशेष सवलत योजना. आणि येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील इयत्ता 11वीचे प्रवेश ऑनलाईन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.